नमस्कार. 365 दिवस म्हणजे एक वर्ष मी प्रतिदिनी स्टोरीटेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे. भगवद्गीता ही अज्ञाननाशक आहे, त्याचप्रमाणे ती ज्ञानमार्ग प्रकाशित करते. त्यात भगवंतांचं आश्वासन आहे, ते समजून घेऊन जर जीवनात उतरवलं तर जीवन निःशंक, भीती आणि चिंतारहित तसंच सुंदर बनून जाईल असा मला विश्वास वाटतो. आज आपण 13 अध्यायातील 5 आणि 6 या 2 श्लोकांचा विचार करणार आहोत. महाभूतान्यहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समा.
Sample complete. Ready to continue?